लेखक आर्थर कॉनन डायल यांनी शेरलॉक होम्स हे काल्पनिक पात्र त्यांच्या कादंबऱ्यांमधून सर्व जगासमोर आणले. लंडनमधील हा गुप्तहेर, त्याची तर्कशुद्ध विचारसरणी, कोणतेही गुपित उघड करण्यासाठीची त्याची खास पद्धत व एखादी समस्या कितीही जटिल असो ती सोडवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्सचा केला जाणारा वापर या गुण वैशिष्ट्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पात्राचा जन्म 1887 साली झाला व एकूण 4 कादंबऱ्या व 56 कथांमधून ते वाचकांसमोर आले. 1880 ते 1814 हा काळ नजरेसमोर ठेवून या सर्व कथा रचण्यात आल्या आहेत. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही या कथांमधला थरार आजही वाचकांना खिळवून ठेवतो. शेरलॉक होम्सचा मित्र डॉक्टर वॅटसन हा त्याच्या सर्व कथा सांगत आहे अशा स्वरूपात रचना केल्यामुळे शेरलॉक होम्सचे व्यक्तिमत्व, त्याची सूक्ष्म विचारसरणी व त्याने हाताळलेल्या प्रत्येक केसमधील बारीकसारीक बाबी वाचकांसमोर उलगडत जातात व कथेची रंजकता वाढून त्यातील गुपित ही नेहमीच धक्कादायक ठरते.